नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडनला भेट देत आहेत. आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ देणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल असंही इराणनं स्पष्ट केलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.